गानों की बात यहाँ पर आप सभी का वेलकम है सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बंदे का नाम है अभिनीत। गुड आफ्टरनून। सो अभिनीत आपके साथ आहे आणि आज आषाढी एकादशी, सर्वांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा। वेल, आषाढी एकादशी आणि वारी यांचं खूप जवळचं नातं आहे आणि आज आपण याच वारीबद्दल शोमध्ये बोलणार आहोत। पण ही जी वारी ना, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कधी ना कधी अनुभवलेली असते। एखादं सरकारी काम असेल तर त्या कार्यालयात जाण्यासाठी किती वेळा वारी करावी लागते हो? म्हणजे याचा अनुभव मी स्वतः घेतलाय। कॉलेजमध्ये असताना वेगवेगळे दाखले काढण्यासाठी सरकारी ऑफिसमध्ये मला जावं लागायचं। आज या, उद्या या, अजून तुमचा दाखला आला नाही हो। सो ही आहे माझ्या आठवणीतली वारी। तुमच्या आठवणीतली वारी कोणती आहे? आज तुम्ही मला कॉल करायचा आहे, बहुत दिनों के बाद मैं आपसे बातें करने वाला हूँ। जी हाँ। सो मला फोन करण्याकरता नंबर माझा आहे 6695935 6695935935 या नंबरला तुम्ही मला फोन करायचा आहे। त्याआधी 0240 हा औरंगाबादचा एसटीडी कोड तुम्हाला डायल करायचा आहे आणि तुमच्या आठवणीतली वारी कोणती आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे, जी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी अनुभवली असेल। सो मला कॉल करा तोपर्यंत जुबिन नौटियाल याच्या आवाजामध्ये हे पुढचं गाणं तुमच्याकडे। आय हाय तुझे आशिकों में सब मेरी आशिकी पसंद आए। आई को तो थोड़ा सा याद, ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत आपके साथ। गुड आफ्टरनून औरंगाबाद, बजाते रहो।